स्लो मोशन में नहीं, एकदम सुपर फास्ट. ये जो 2 घंटे हैं हमारे बीत चुके हैं, शो के तीसरे घंटे में यहाँ पहुंचे हैं हम. MH 935 में महक आपके साथ है.
Red FM, MH 935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर गप्पा आपल्या सुरू आहेत. आणि मी तुम्हाला एकच प्रश्न विचारला होता की तुमच्या आसपास असं कुणी आहे का पुरुषांपैकी ज्यांना स्वयंपाक करता येतो, कुकिंग छान प्रकारे येते, आणि पुरुषांनी जेव्हा स्वयंपाक केलेला असतो ना त्यांच्या हाताला एक काहीतरी वेगळीच चव असते. आपल्या नांदेडकर सुद्धा बरेच टॅलेंटेड आहेत बरं का.
हाय मीरा बोलते.
हाय मीरा, कशी आहेस?
मी मस्त आहे. तू?
मी अगदी मजेत आहे. बोल, काय म्हणतेस? कोण आहे तुझ्या आसपास असं कुकिंग करणारा पुरुष?
माझे हसबंड आणि माझा भाऊ, दोन पुरुष आहेत आमच्या घरात.
वा वा, रत्नदीप आणि राहुल दोघांनाही येतं करता?
एकदम टेस्टी रेस्टॉरंट आहेत.
एक नंबर. म्हणजे त्यांच्याकडचे तू गुण घेतलेत असं मी म्हणू शकते.
बरेच गुण घेतले. बरे.
वा वा. मग जेव्हा पुरुष स्वयंपाक करतात तेव्हा त्यांच्या हाताला काहीतरी वेगळीच चव असते.
काही बनव त्यांनी, कोणतीही भाजी भुकटी आणि काही बनवा, टेस्टी एकदम टेस्टी लागते, वेगळीच चव लागते.
अच्छा, असं का होत असेल बरं? त्यांच्या हाताची वेगळीच चव अशी काय येते?
हातामध्ये जादू असते.
किंवा ते कधीतरीच बनवतात म्हणून प्रेमाने बनवतात.
प्रेमाने बन स्पेशली.
हो, आणि आपल्याच हातचं खाऊन खाऊन रोज थोडस आपल्याला बोरही होत
ना,
म्हणून मग.
आणि ते आवडीने पण बनवतात, असं नाही की कंटाळा करतात. बनवा.
कधी यायचंय आम्ही तुमच्याकडे जेवायला?
कधी पण. फक्त म्हणताय कधी यायचं कधी यायचं.
नक्की आय विल ट्राय. येस, थँक्यू सो मच मीरा.
वेलकम.
बाय बाय.
बाय.
ये तो है हमारे नांदेडकर. यांच्या घरी दोघा दोघांना, म्हणजे भावाला सुद्धा आणि नवऱ्याला सुद्धा, दोघांनाही स्वयंपाक येतो म्हटल्यावरती मीरा अगदी लक्कीच आहे असं मी म्हणेन. तुमच्या आसपास कुठला असा पुरुष आहे ज्याला स्वयंपाक करता येतो आणि त्यांनी केलेल्या स्वयंपाकाची चव जी आहे ना ती अगदी अशी निराळीच असते, लाईक नेव्हर बिफोर, असं कोण आहे तुमच्या आसपास मला सांगा. 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.